जेवण झालं माझं
पालक मंजन भेटायला झाला होता ना.
नागपूरला.
आता पुणे ते थोड्या वेळ
ठीक आहे.
आणि सोमवारी तू मुंबईला.
ठीक आहे.
मला वाटते गुन्हे दाखल करून टाकणार नाही तर मला.
अरे पण त्याला गुन्हे दाखल करायच्या पहिले बदनाम करा ना. तो गुन्हे दाखल केल्यावर का जेलला चालला जाईन? 2 दिवस तिथं जमानतीवर राहीन, जो जमानतीवर सुटून जाईन मग आपला का खेळ चालला जाईन आपला सगळा वाया.
नाही तर ते तसं बोललो नाही आता साहेबाशी.
हा
गुन्हे नका दाखल करू सध्या.
हा मग
त्याचंही म्हणणं आहे सेटलमेंट करून द्या. पाहू ना आता पळून राहिला थोडं तिकडे तिकडे.
पळून तर राहिला आहे पण पहिलेच गुन्हे दाखल करून टाकन तर आपले हे होऊन जाईन,